नमस्कार, आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्त्रीधरा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज जोधपूर राजस्थानांत 5,000 कोटी रुपया मोलाचे रस्ते, रेल्वे, विमान, येरादारी, भलायकी आनी उंचेल्या शिक्षणाच्या क्षेत्रातल्या कितल्याशाच प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसून हे प्रकल्प राष्ट्राक समर्पित केले. ते भायर ते जबलपूर मध्य प्रदेशांत 12,600 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करून बुन्यादी फातर बसयतले. आकाशवाणीच्या खबराकारांनी दिल्ल्या माहितीप्रमाण प्रधानमंत्री मोदी जबलपुरांत विरांगना राणी दुर्गावती स्मारक आणि उद्यानाचे भूंयपूजनूय करतले. राजस्थान हे एक असे राज्य असा जे देशाचो पराक्रम, समृद्धताय आणि गिरेस्त संस्कृतायेसयत पुर्विल्ल्या भारताचे दर्शन घडयता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळे. ते आज जोधपुरांत घडून हाडिल्ल्या मेळाव्याक मार्गदर्शन करतना उलयताले. भारताच्या पुर्विल्ल्या संस्कृतायेचे फुडारपण करपी राजस्थानान भारताच्या फुडाराचे प्रतिनिधित्व करचे असो हावेस तांणी ह्या वेळार उक्तायलो. ह्या वेळार मुखार उलयतना तांणी म्हळे की हे तेन्नाच घडटले जेन्ना पुराय राज्य उदरगतीचे नवे तेंगशेर पावतले आणि हे साध्य करपाच्या हेतान केंद्र सरकार राजस्थानातले रस्ते, रेल्वे आणि हेर मुळाव्या बांदावळीच्या उदरगती खातीर ताकतिकेन काम करत असा. भारत देश मुक्त झाल्यासावून 2014 मेरेन रेल्वेची फकत 600 किलोमीटर विद्युत वाहक तारींचे विद्युतीकरण करपात आयिल्ले, पूण सध्याच्या सरकारान फाटल्या 9 वर्सात 3,700 किलोमीटर परस चड विद्युत वाहक तारींचे विद्युतीकरण केला म्हणपाचेर तांणी भर दिलो. आयज बुन्याद घातिल्ले रस्ते आणि रेल्वे प्रकल्प राज्यातल्या उदरगतीत एका नव्या पावण्यार पावयतले हे तांणी ह्या वेळार नमूद केले. यावेळार तांणी रेल्वे पट्रीच्या दोट्टीकरणाक लागून भोवणेचो उणो जाल्लो वेळ, जैसलमेर ते दिल्लीक जोडपी रुनीचा एक्सप्रेस आणि मारवाड तिस्काक जोडपी कांबळी घाट या नव्या हेरिटेज रेल्वेचोय उल्लेख केलो. याभायर तांणी कांय दिसांफाटी सुरू केल्ल्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेविशी लोकजागृताय केली. आयज बुन्यांत घातिल्ले प्रकल्प राज्याची प्रादेशिक अर्थव्यवस्था घटमूट करपासयत कितल्योश्योच नव्यो रोजगार संधी जल्मांक घालतले अशें तांणी सांगले. हे प्रकल्प राज्यातल्या पर्यटन क्षेत्राक नवी उर्जा मेळून दितले म्हणपाचेरूय तांणी भर दिलो. मध्य प्रदेश सरकारान बायलांखातीर राना खाते सोडून हेर सरकारी खात्यांच्या नोकरभरतीत 35% आरक्षण दिवपाखातीरची अधिसुचोवणी जारी केल्या. 1997 मध्य प्रदेश नागरी सेवा नेमात बदल करून ही अधिसुचोवणी जारी करपात आयल्या. सेवानेमात खंयचेय नेम जरी आसले तरी राना खाते सोडून राज्य पावण्यार खंयच्याय सरकारी खात्यात नोकर भरती करपाची आसत जाल्यार बायलांक 35% आरक्षण दिवनूच ही सरकारी नोकर भरती करपात येतली आणि हे आरक्षण हॉरिझॉन्टल तशेंच कंपार्टमेंट वायज आसतले अशें हे अधिसुचोवणेंत म्हळां. मजगतीं मध्य प्रदेशाचे मुखेलमंत्री शिवराज सिंग चौहान हांणी पुलीस आणि हेर खात्यांनी आशिल्ल्यो सरकारी नोकऱ्यांच्यो रित्यो जागा बायलांच्या 35% आरक्षणाखाला भरपात येतल्यो म्हणपाची घोषणा केल्या. पंचायत आणि शारी संस्थांमधी बायलांक 50% आरक्षण दिवपी मध्य प्रदेश हे पहिले राज्य. या राज्यांत पुलीस खात्यातूय बायलांक 30% आरक्षण असा. ते भायर राज्यांत बायलेच्या नांवार मालमत्तेची नोंदणी केली जाल्यार ती सवलतीच्या दरान करून दिवपाची तरतूद मध्य प्रदेश सरकारान केल्या. ह्या राज्यात 5.6 कोटी मतदारांपैकी वट्ट 2.72 कोटी बायलां मतदार आसात. चीनात जाल्ल्या हांगझू आशियाई खेळा सर्तीत भारतान 21 भांगरां, 32 रुप्या आणि 33 काशां पदकासयत वट्ट 86 पदकां जिखल्यात. पदकां मेळोवपाच्या वळेरेंत भारत चौथ्या सुवातेर आसा. जकार्ता हांगा जाल्ल्या 18व्या आवृत्तीतल्या आशियाई खेळा सर्तीत जिखिल्ल्या 70 पदकांच्या तुळेंत आशियाई खेळा सर्तीत भारतान केल्ली ही सगळ्यांत बरी कामगिरी जावन आसा. आयसीसी संवसारीक वस्तादपण सर्तीत आयज अहमदाबादातल्या नरेंद्र मोदी खेळा मैदानार इंग्लंड आणि न्यूझीलंडा आड खेळ सुरू आसा. न्यूझीलंडाचो कर्णधार केन विलियम्स हाच्या पायाक दुखापत जाल्ल्यान तो सुरवातीच्या खेळात वाटो घेवपाक शकचो ना. मजगतीं न्यूझीलंडान कुरू बावलो जिखून पहिली गोलंदाजी करपाचो निर्णय घेतलो. निमणी खबर आयली तेन्ना इंग्लंडान 5 गडे वगडावन 34.1 ओव्हरींनी 192 धावण्यो काडिल्ल्यो. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आयज बिहाराक भेट दितले. पटणात पक्षाचे संस्थापक फुडारी कैलाशपती मिश्रा हांच्या 100व्या जयंतीक ते हाजीर रावतले. दिसभराच्या भेटीवेळार भाजपा अध्यक्ष जायत्यो बसका घेतले असे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आदले केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हांनी पटणात खबराकारांकडे उलयताना सांगले. 100व्या जयंती कार्यावळी उपरांत श्री नड्डा पटणात राज्य कोर समिती आणि भाजपा आमदारांच्यो जायत्यो बसका घेतले आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.